नाव पूरे फटाफट बात।
नाव इज,
नाव इज ए मनी इज नाव पूरे बोट ला बोट ठेव खाली आणि वाट इसरायला होते
मनी हे मनी आहे ना नाव कुठे
नाव ची स्पेलिंग काय सांगितली मी आता
एम ओ डब्ल्यू
मग कुठे लिहिलंय एन ओ डब्ल्यू हा मग पुढे काय
नाव विथ द ए
काल पर्यंत वाचता येत होत ते पीपल
पीपल
नेक्स्ट ये नको आता।